यहेजकेल अध्याय 29 दहाव्या वर्षी दहाव्या महिन्याच्या द्वादशीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, मिसर देशचा राजा फारो याजकडे आपले तोंड करून त्याच्या विरुद्ध व सर्व मिसर देशाविरुद्ध संदेश दे, त्याबरोबर बोल, त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, हे मिसर देशचा फारो राजा आपल्या नद्यात पडून राहणाऱ्या मोठ्या मगरा, तू जो म्हणतोस की नदी माझी आहे, मी ती स्वतःसाठी निर्माण केली आहे, त्या तुझविरुद्ध मी आहे, मी तुझ्या जाभाडात गळ टोचीन, मी तुझ्या नद्यातले मासे तुझ्या खवलांना चिकटवीन, मी तुला तुझ्या खवलास चिकटलेल्या नद्यातल्या माशांसह तुझ्या नद्यामधून बाहेर खेचून काढीन, मी तुला व तुझ्या नद्यातल्या सर्व माशास सोडून देईन, तू उघड्या मैदानात पडून राहशील, तुला कोणी उचलून आणणार नाही किंवा तुझी कोणी जुळवाजुळव करणार नाही, तर तू वनपशूस व आकाशातील पाखरास खाद्य होशील असे मी करीन। तेव्हा मिसर देशचे सर्व रहिवासी समजतील की मी परमेश्वर आहे, कारण इस्रायल घराण्याला मिस्राचा केवळ बोरूसारखा आधार होता। त्यांनी तुला हातांनी धरिले तेव्हा तू चिडून त्या सर्वांचे खांदे फोडून टाकिले, ते तुझ्यावर टेकले असता तू मोडून गेलास व तू सर्वांच्या कंबरा खचविल्या। ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुझवर तरवार आणीन आणि तुझ्यातून मनुष्य व पशु यांचा उच्छेद करीन। मिसर देश ओसाड व वैराण होईल तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे, कारण तो म्हणाला, नदी माझी आहे, मी ती निर्माण केली आहे, तर पहा, मी तुझ्या नद्यांवर उठेन, मी मिगदोलापासून सवेनेपर्यंत कुशाच्या सीमेपर्यंत मिसर देश ओसाड व उजाड करीन, मनुष्याचा पाय त्याला लागावयाचा नाही, पशूच्या पायाचा त्याला स्पर्श होणार नाही, 40 वर्षे त्यात कोणी वस्ती करणार नाही, वैराण केलेल्या देशामध्ये मी मिसर देश वैराण करीन, उजाड केलेल्या नगरांमध्ये मी त्यांची नगरे 40 वर्षे उजाड करीन, मी मिसऱ्यास राष्ट्रांमध्ये विखरीन, त्यास देशोधडीस लावीन। प्रभू परमेश्वर म्हणतो की 40 वर्षे संपल्यावर मिस्री लोकांची ज्या राष्ट्रात पांगापांग झाली त्यातून मी त्यास गोळा करीन, मी मिसर देशाचा बंदिवास उलटवीन, मी पथरोस देशात त्यांच्या जन्मभूमीस त्यास परत आणीन, तेथे त्यांचे एक हलकेसे राज्य होईल, सर्व राज्यांमध्ये ते हलके होईल, ते इतपर इतर राष्ट्रांवर वरचढ होणार नाही, मी त्यास अल्प करून ठेवीन, म्हणजे ते इतर राष्ट्रांवर सत्ता करणार नाहीत, ते यापुढे इस्रायल घराण्याला आधार व्हावयाचे नाही, त्याजकडे त्यांचे मन गेले तर त्यांना त्यांच्या पातकाचे स्मरण होईल, तेव्हा त्यास समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे. पुन्हा 27व्या वर्षी पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, बाबेलाचा राजा नबूखदनेस्सर याने सोरेस वेढा घातला, तेव्हा त्याने आपल्या सैन्यास भारी कष्ट करावयास लाविले. सर्वांच्या डोक्यास टक्कले पडली, खांद्यांची सालटी निघाली, तरी त्याने जो खटाटोप केला त्याचा त्याला किंवा त्याच्या सैन्याला योग्य मोबदला मिळाला नाही. यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, बाबेलाचा राजा नबूखदनेस्सर यास मी मिसरचा मुलुख देईन, तेव्हा तो त्यांचा समुदाय हिरावून नेईल, त्याने लुटिलेले तो लुटील, त्याने हरण केलेले तो हरण करील, असा त्याच्या सैन्यास मोबदला मिळेल. त्याच्या श्रमाचा मोबदला म्हणून मी त्यास मिसरचा मुलुख देईन, कारण हे श्रम त्यांनी मजसाठी केले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. त्या दिवशी इस्रायल घराण्यास श्रुग उगवे असे मी करीन, व त्यांच्यामध्ये तुझे तोंड उघडे असे करीन, तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.